नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यातल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान. छत्रपती संभाजीनगर, जालना तसंच नांदेड इथं महापौर पदासाठी अर्ज दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या वाहन उद्योगासाठी राज्य सरकारचं पूर्ण पाठबळ, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. जीवनाचा विकास घडवणं हाच शिक्षणाचा खरा हेतू, परीक्षा पे चर्चामधून पंतप्रधानांचं प्रतिपादन. आणि 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत अजिंक्य. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान सुरू राहील. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी 9 फेब्रुवारीला होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी 2,624 उमेदवार रिंगणात आहेत, तर पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी 4,814 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागासाठी एक आणि पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी एक अशी 2 मतं द्यायची आहेत. जिल्हा परिषद गटासाठी पांढऱ्या रंगाची तर पंचायत समिती गणासाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका असेल. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदा आणि या जिल्ह्यातल्या 36 पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 63 गट आणि पंचायत समितीच्या 126 गणांमध्ये निवडणूक होणार आहे. धाराशिव जिल्हा परिषदेच्या 55 गट आणि 8 पंचायत समित्यांच्या 110 गणांसाठी मतदान होणार आहे. जिल्ह्यात 1,308 मतदान केंद्रावर 11,45,888 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. लातूर जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी 242 उमेदवार तर 118 पंचायत समिती गणांसाठी 419 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यातले 14,91,149 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. परभणी जिल्हा परिषदेच्या 54 गट तर पंचायत समितीच्या 108 गणांसाठी ही निवडणूक होत आहे. जिल्ह्यातल्या 1,278 मतदान केंद्रावर सुमारे 10,45,855 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपचे समीर राजूरकर यांनी तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांनी काल अर्ज दाखल केले. भाजप नेते, बहुजन कल्याण विकास मंत्री अतुल सावे यांनी छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेतेपदी गणेश लोखंडे यांची एकमतानं निवड करण्यात आली. जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर पदासाठी भाजपच्या वंदना मगरे तर उपमहापौर पदासाठी भाजपचे राजेश राऊत यांनी काल अर्ज दाखल केले. या पदासाठी एकच अर्ज आल्यानं ही निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. नांदेड महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, एमआयएम आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी काल उमेदवारी दाखल केली. भाजपकडून महापौर पदासाठी कविता मुळे आणि उपमहापौर पदासाठी दीपक सिंह रावत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. एमआयएमकडून महापौर पदासाठी अश्विनी दशरथ धोंगडे आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महेश बिन अब्दुल मफईम यांनी अर्ज भरला आहे. नांदेड महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांची निवडणूक 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. लातूर महानगरपालिका निवडणुकीत एकत्रित लढलेल्या काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षात वाद निर्माण झाला आहे. सत्तेत वाटा नाकारून फसवणूक केल्याचा आरोप वंचितचे मराठवाडा महासचिव संतोष सूर्यवंशी यांनी केला आहे, तर काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण जाधव यांनी हे सर्व आरोप फेटाळत एकजूट अभेद्य असल्याचं प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक इथं वाहन उद्योगासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्याचा राज्य सरकारचा मानस असून 2028 पर्यंत उत्पादन सुरू करण्यासाठी राज्य सरकार पूर्ण पाठबळ देईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. काल नागपुरात एडव्हान्टेज विदर्भ 2026 या खासदार औद्योगिक महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
हा अतिशय महत्वाचा एमओयू आहे. पहिल्यांदाच ऑटोमोबाईल क्षेत्रातली इन्व्हेस्टमेंट ही विदर्भात नागपूरमध्ये आलेली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा ही अतिशय आधुनिक नेक्स्ट जेन अशा प्रकारचं जे त्यांची कार आहे, एसयूव्ही आहे, तिची फॅक्टरी इथे टाकते. आणि यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये देखील ते इन्व्हेस्टमेंट करतायत. त्याचं अनाऊन्समेंट त्यांनी केलं. जवळपास 15,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे आणि 1,600 एकर जागा आम्ही त्यांना देतो. यामुळे मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट तयार होणार आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे ते अत्यंत चुकीचं आणि खालच्या स्तराचं असल्याची तीव्र प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. हे प्रकार तात्काळ थांबवावेत असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
मला असं वाटतं की या संदर्भात जो काही वादविवाद होत आहे हा अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे. प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचं राजकारण याच्यात कसं पाहता येईल हा प्रयत्न करतोय हे अतिशय चुकीचं आहे. बघा, शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्यातले एक अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले एक मोठे नेते अजितदादा पवारांच्या रूपाने दुर्दैवाने आपल्यातून निघून गेले, पण त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्याच्या माध्यमातून जो काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय ते अतिशय चुकीचं आहे. अशा प्रकारचं खालचं राजकारण बंद झालं पाहिजे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या काही लाभार्थ्यांना ई केवायसी करण्यासाठी सरकारनं 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या योजनेसाठी ई केवायसी करण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत होती. त्यावेळी काही लाभार्थ्यांनी कुटुंबातला सदस्य सरकारी नोकरीत असल्यासंदर्भात चुकीच्या पर्यायाची निवड केली होती. या लाभार्थ्यांना योग्य पर्याय निवडण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी काल हा निर्णय जाहीर केला. सोन्या चांदीच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे किरकोळ चलनवाढीचा दर आगामी आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 4% राहील असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
परीक्षेमधले गुण हे आयुष्याचं अंतिम उद्दिष्ट नसून संपूर्ण जीवनाचा विकास घडवणं हाच शिक्षणाचा खरा हेतू असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. परीक्षा पे चर्चा या 9व्या आवृत्तीत काल ते विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. जीवन हे केवळ परीक्षांसाठी नसून आयुष्य सर्वोत्तम बनवण्यासाठी शिक्षण हे एक माध्यम आहे. व्यावसायिक कौशल्य आणि जीवन जगण्यासाठी लागणारी कौशल्ये या दोन्हींमध्ये संतुलन असणं अत्यंत महत्वाचं असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.
हम जिंदगी परीक्षा के लिए नहीं है, हमारे जीवन को बनाने के लिए शिक्षा एक माध्यम है. और हम शिक्षा सही करते हैं, गलत करते हैं तो बार बार हम अपने एग्जाम करते हैं. तो ये जो एग्जाम है तो हमें अपने आप को एग्जामिन करने के लिए एग्जाम है. अल्टीमेट गोल एग्जाम के नंबर नहीं हो सकता है, अल्टीमेट गोल संपूर्ण जीवन के विकास का होना चाहिए.
ज्ञानप्राप्तीसाठी नेहमी जिज्ञासू राहणं, शिक्षकांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन विचार करण्याची सवय लावणं, तसंच उद्दिष्टे आव्हानात्मक पण साध्य असावीत हा मंत्र पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांनी पालक आणि शिक्षकांच्या सूचनांकडे नीट लक्ष द्यावं, त्यावर विचार करावा आणि स्वतःचे अनुभव आणि आकलन यांची सांगड घालून आत्मविश्वासानं परीक्षांना सामोरं जावं असा सल्ला त्यांनी दिला. योग्य अभ्यास, निरीक्षण आणि ज्ञानाचा वापर केल्याशिवाय कोणतंही कौशल्य मिळवता येत नाही यावर त्यांनी भर दिला.
स्किल में भी दो प्रकार के स्किल है, एक है लाइफ स्किल, दूसरा है प्रोफेशनल स्किल. स्किल की शुरुआत तो ज्ञान से ही होती है, तो उसका महत्व कम नहीं है. लाइफ स्किल उसमें कोई कॉम्प्रोमाइज नहीं है, 100% उसे अचीव करना ही चाहिए. प्रोफेशनल स्किल जिस प्रोफेशन में इंटरेस्ट है इसमें लगातार नया करते जाना. शिक्षा और स्किल एक दूसरे के जुड़वा भाई बहन है, लेकिन स्किल जीवन में बहुत अनिवार्य है.
क्रिकेट. 19 वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत अजिंक्य ठरला आहे. झिम्बाब्वेमध्ये हरारे इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करत 6व्यांदा हा विश्वचषक जिंकला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं 50 षटकात 9 बाद 411 धावा केल्या. ही विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. वैभव सूर्यवंशीनं दमदार खेळी करत 80 चेंडूत 175 धावा केल्या, तर कर्णधार आयुष म्हात्रेनं 53 धावा करत इंग्लंडसमोर 412 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र भारतीय गोलंदाजीच्या प्रभावी माऱ्यामुळे इंग्लंडचा संघ 41व्या षटकात 311 धावांवर सर्वबाद झाला. वैभव सूर्यवंशी सामनावीर आणि मालिकावीर ठरला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय तरुण खेळाडूंना प्रेरणा देणारा असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यातल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान. जीवनाचा विकास घडवणं हाच शिक्षणाचा खरा हेतू. परीक्षा पे चर्चामधून पंतप्रधानांचं प्रतिपादन आणि 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत अजिंक्य. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.